करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धान वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् या वर्षातला आपला हा अनुषंगिक साधनेचा पहिला प्रसंग आहे, पहिला वार आहे. मागच्या डिसेंबर पर्यंत आपण ही अनुषंगिक साधना पहिल्या शुक्रवारी पहिल्या शनिवारी घेत होतो. ती चौथ्या शनिवारी अशा करता आपण केलेली आहे की इथं अनुषंगिक साधना जेव्हा घेतली जाईल तेव्हा भोगाव साधना शिबिरामध्ये जे आपलं ऑडिओ ब्रॉडकास्टिंग आहे त्याच्यातून टेलिफोनवरून ती साधना तिथेही केली जाऊ शकेल यासाठी आपण हा बदल केला. योगायोगाने जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही शिबिरांमध्ये कशा तऱ्हेने फेब्रुवारीत शिबिर नाही, मार्च मध्ये शिबिर आहे. जानेवारीत जे शिबिर झालं तेव्हा मी शिबिरात गेलो नाही आणि अनुषंगिक साधना देखील घेतली गेली नव्हती. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अनुषंगिक साधना सुरुवातीला आपण स्वरूपानंदांच्या स्वरूप पत्र मंजुषा या ग्रंथावरून अशी घेत असू, अजूनही आपण स्वरूपानंदांचा स्वरूप पत्र मंजुषा हा ग्रंथ त्याकरता वापरतोच पाहतोच, पण त्याबरोबरच काही स्वतंत्र काव्य अनुषंगिक साधना घेण्याच्या दृष्टीने अशी मी केली आणि त्याही काव्याच्या अनुरोधाने अधूनमधून आपण अनुषंगिक साधना घेत असतो. अनुषंगिक साधना ही आपली मुख्य साधना नाही. आपली मुख्य साधना गुरुपदिष्ट मार्गाने केलं जाणारं ध्यान ही आपली मुख्य साधना आहे. अनुषंगिक साधनेमध्ये स्वरूपानंदांनी स्वरूपपत्र मंजुषेमध्ये कशा रीतीने साधना करावी हे जे लिहून ठेवलं तर स्वरूपानंद क्वचित अज्ञार्थक बोलत असत, ते बहुतांशी विद्यार्थीच बोलत असत, पण अमुक अमुक करावं असं जे त्यांनी म्हटलेलं आहे त्या सगळ्या पायऱ्या लक्षात घेऊन तशी साधना केली की ती अनुषंगिक साधना झाली अशी आपली सुरुवातीपासूनची धारणा आहे. ती मुख्य साधना नाही. मात्र जो गुरुपदिष्ट सोहम साधना करतो त्याला ही अनुषंगिक साधना खूप सोपीही वाटते, सोपी जाते. आणि ही अनुषंगिक साधना करताना समाधान देखील खूप मिळतं. आपण काय करणार आहोत ते मी प्रथम तुम्हाला सांगतो. आपण सुरुवातीला 5 मिनिटं आपण देह मन बुद्धी नसून आपण देह मन बुद्धीच्या अतीत असणारी जी जाणीव शक्ती आहे ज्याला आत्मा असं म्हणतात तो मी आहे, आत्माच मी आहे अशा प्रकारचं चिंतन आपण करणार आहोत. या चिंतनाने काही एक समाधान देखील मिळतं. त्यानंतर आपण आपल्यावर सद्गुरूंची कृपा झाली तर तो प्रसंग आठवून गुरुवाक्याचं स्मरण आपण करणार आहोत. ते परमात्मा तत्वच तू आहेस असं गुरुवाक्य त्याचं आपण स्मरण करणार आहोत. त्यानंतर आपण थोडा वेळ आपण परमात्मा वस्तू आहोत अशा प्रकारे सोहम भजनामध्ये रंगून जाण्याचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आपण सोहमचे श्वास घेणार आहोत, नादानुसंधान राखून श्वास घेणार आहोत आणि चिदाकाशाच्या प्रांतामध्ये या श्वासांच्या पश्चात ध्येय रूप किंवा परमात्म स्वरूप क्षण मात्र आपण आहोत अशा प्रकारे आपण थांबून राहणार आहोत. त्यानंतर आपण प्रत्यक्षत ध्यान करू. ध्यानामध्ये एक परमात्म भावाशी एकरूपता ही जी मुख्य गोष्ट आहे तशी एकरूपता साधूनच चिदाकाशात आपण थांबून राहू. जेव्हा आपल्याला ही एकरूपता साधणं अशक्य होईल किंवा ती बिघडेल तेव्हा आपण जे जे विचार उठतील त्या विचारांपासून मी वेगळा आहे, विचार माझ्यापासून वेगळे आहेत अशा द्रष्टू भावनेनी विचारांकडे आपण वेगळेपणाने साक्षीत्वाने पाहणार आहोत. विचारांकडे साक्षीत्वाने पाहिल्यामुळे हळूहळू विचारांचा वेग कमी होतो, तसंच दोन विचारांमध्ये अंतर सुटायला सुरुवात होते आणि कालांतराने वृत्तीशून्य अवस्थेचा लाभ होतो. या वृत्तीशून्य अवस्थेमध्ये त्याचा अनुभव घेतल्यानंतर आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत अशा प्रकारचा बोध आपला आपणच उदित होतो. त्या बोधामध्ये आपण काही काळ थांबून राहणार आहोत. त्याला सच्चिदानंद श्री हरी दर्शन असं म्हणतात. सच्चिदानंद श्री हरी स्वरूपाशी तन्मयता असं त्यालाच म्हणतात. अशा प्रकारे आपण ही साधना करणार आहोत. मी ते काव्य वाचतो. अखंडित समाधान साधावयासी साधन आत्मा मी हे चिंतन प्रत्ययी राखावे. सुखासन जमवोन गुरुचरण वंदून गुरुवाक्याचे स्मरण अत्याधरे करावे. सच्चिदानंद घन परमात्मा आणि जीव हे एक तत्वता देह मन बुद्धीचा अधिष्ठाता अक्षर अव्यय ब्रह्म तू हे गुरुवाक्य. देह भावाते सारोन निजध्यासे परिपूर्ण सोहम भजनी रंगोन स्वरूपी रहावे. मन पवन एकवटोन सोहम नादानुसंधान चिदाकाशी नेहटून ध्येय रूप होवावे. क्षणैक एकरूपता पाठी पुन्हा विघडता विचारेसी अलिप्तता राखोनी असावे. वृत्ती शून्यते उपरी ओलांडोनी महाद्वारी सच्चिदानंद श्रीहरी भेटतो सुखे. हरिरूपी तन्मयता होता पावे निसंगता जगदाकार तत्वता हरि दिसे। देह प्रारब्धानुसार वर्ततो निरंतर सायुज्य मुक्ति साचार पदवी पावे श्री गुरु कृपामृत सेविता मकरंदनाथ देवोनी आशीर्वाद क्षेम कल्याण चिंतितसे। अशा प्रकारचं हे काव्य आहे। आपण सर्वजण डोळे मिटून शांत स्तब्ध सरळ बसणार आहोत। पाठीत पोक काढायचा नाही। आपली हनुवटी जमिनीला समांतर अशी, म्हणजे डोकं मागं झुकलेलं नको आणि हनुवटी गळ्याला लागलेली नको, अशा प्रकारे आपल्याला बसायचं आहे। आपलं हे आसन आहे स्थिर सुखम आसनम, अशा पद्धतीने स्थिर असावं आणि मोठ्या सुखाने आपण बसावं। ओढून ताणून ताण देऊन आपण बसलेले नाही आहोत। आपलं समाधान जर कशाने बिघडत असेल तर देहबुद्धीनी बिघडत। देहबुद्धीपोटी द्वंद्व, देहबुद्धीपोटी सुख दुःखाच्या कटांगळ्या। समाधान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपण देह मन आणि बुद्धी याच्या बुडाशी अधिष्ठानभूत असणार आत्मतत्व शुद्ध जाणीव स्वरूप चैतन्य स्वरूप आत्मा आहोत, अशा प्रकारचं चिंतन आपण करू। आपण देह मन बुद्धी नाही असं चिंतनाचं स्वरूप आहे। देह मन बुद्धी ही आपली साधनं आहेत आणि आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत। चैतन्य मात्र अविनाशी आत्मरूप। आता मी म्हणालो तशा प्रकारच्या वाक्याची आवर्तन शांतपणे करत राहा। आपण देह मन बुद्धी नाही। देह मन बुद्धी हे आपलं साधन आहे। साधन वापरणारा मी आहे, साधनापेक्षा वेगळा। देह मन बुद्धीच्या बुडाशी अधिष्ठानभूत चैतन्य मात्र अविनाशी अस्तित्व मात्र आनंद स्वरूप आत्मा, अशा प्रकारे चिंतनाचं स्वरूप असावं। अशा प्रकारचं तीव्र चिंतन मनातल्या मनात आपण प्रत्येक जण करतो आहोत. आपण देह मन बुद्धी नाही, देह मन बुद्धी हे माझं साधन आहे, मी त्यापेक्षा वेगळा सत अविनाशी चित चैतन्य रूप आनंद स्वरूप आत्मा आहे. तीव्र चिंतन याचा अर्थ हे चिंतन चालू असताना दुसरं काही नको, फक्त हे चिंतन एवढेच शब्द. त्याच्या अर्थाकडे लक्ष देऊन समर्थांनी जे म्हटले, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, तशी आत्मबुद्धी आपण करतो आहोत. देह बुद्धीचा त्याग करतो आहोत चिंतनाने. सुखासन जमवोन गुरु चरण वंदून गुरु वाक्याचे स्मरण अत्यादरे करावे. मी आत्मा हे चिंतन गुरु चरण वंदण्यासाठी म्हणून प्राथमिक तयारी. आता सद्गुरूंना डोळ्यासमोर आणू. आपल्या आवडत्या आपल्याला आवडणाऱ्या अशा रूपात त्यांना आपण पाहू. बहुधा अनुग्रहाच्या वेळेला ते गुरु वाक्य उपदेश आपल्याला करतायत, आपण त्यांना नमस्कार केलेला आहे. त्यांना शरण जाऊन त्यांना नमस्कार करून त्यांच्याकडून मोठ्या आदरपूर्वक आपण उपदेश घेतो आहोत. ऐक शिष्या येथींचे वर्म, स्वये तूची आहेसी ब्रह्म, असा तो उपदेश आहे. ओम तत्वम सोहम सहा श्रीम तत्वम सोहम सहा, असा तो उपदेश आहे. सच्चिदानंद घन परमात्मा आणि जीव हे एक तत्वता, देह मन बुद्धीचा अधिष्ठाता अक्षर अव्यय ब्रह्म तू, असा त्यांचा उपदेश आहे. सद्गुरु मुखातून मिळालेल्या या उपदेशाचं चिंतन आपल्याला करायचं आहे. मी तुम्हाला 5 मिनिटं देतो. सच्चिदानंद घन परमात्मा आणि जीव हे मुळातच एक आहेत. जीवो ब्रह्मैव नापरः, जीव हा मुळातच परमात्मा आहे. तू अक्षर अव्यय ब्रह्मस्वरूपच आहेस. सद्गुरु तुमच्या जीव चैतन्याला उपदेश करत आहेत, तुम्हाला उपदेश करत आहेत. आणि चिंतनाने तुम्ही त्या उपदेशाशी तादात्म्य पावता आहात. तूच परमात्मा स्वरूप आहेस. या गुरुवाक्याचा इत्यर्थ मी परमात्मा स्वरूप आहे, तोच मी आहे, सोहम हंसः असा होतो. सहा म्हणजे तो परमात्मा, ते परमात्मा तत्व. अहम म्हणजे मी अर्थात जीव, जीव चैतन्य. सोहम म्हणजे तोच मी आहे. हंसः मी म्हणजे जीव, हा मुळातच परमात्मा आहे. आपण अज अव्यय अक्षर जन्म मरण रहित सच्चिदानंद परमात्मा आहोत. सोहम हंसः आपण अक्षर अव्यय सच्चिदानंद परमात्मा आहोत. सोहम हंसः आपण अक्षर अव्यय सच्चिदानंद परमात्माच आहोत. सोहम हंसः आपण अक्षर अव्यय सच्चिदानंद परमात्माच आहोत. सोहम हंसः आपण अक्षर अव्यय सच्चिदानंद परमात्माच आहोत. सोहम हंसः आता सगळं वाक्य उच्चारायची गरज नाही. सोहम हंसः म्हटलं की लक्षात यायला पाहिजे आपण अक्षर अव्यय सच्चिदानंद परमात्माच आहोत. सोहम हंसः सोहम हंसः सोहम हंसः आता सोहम हंसहा म्हणण्याची देखील गरज नाही. सोहम तोच मी आहे. याचा सगळा अर्थ आला. सोहम हा सोहम भाव आपल्या ठिकाणी कायम राहू देत. श्वासावर लक्ष. श्वास घेताना आणि सोडताना सोहम भाव राहू देत. याला सोहम भजन म्हणतात. साधा नेहमीचा श्वास 5 मिनिटं. भाव असा आहे की मी अक्षर अव्यय सच्चिदानंद परमात्माच आहे. सोहम हंसहा असा भाव आहे. श्वासाकडे लक्ष. सोहम भावाने सोहम भजन करतो आहोत. एक ही क्षण वाया जाऊ देऊ नका. मी अक्षर अव्यय सच्चिदानंद परमात्माच आहे. सोहम हंसहा. सोहम तोच मी आहे. सोहम भावाने श्वासावर लक्ष. आपण तेच आहोत असा दृढ निश्चय. याच निश्चयाला अनुसरून नाभिस्थानापासून सो असं मनातल्या मनात म्हणत एक दीर्घ श्वास चिदाकाशापर्यंत घ्यायचा. श्वास घेऊन झाल्यानंतर आपण परमात्म्याशी एक रूप आहोत अशा भावनेने थांबून राहायचं. श्वास रोधून धरायचा. हम असं मनातल्या मनात म्हणत चिदाकाशापासून नाभिस्थानापर्यंत लक्ष देत श्वास सोडायचा. मन पवन एकवटोन सोहम नादानुसंधान चिदाकाशी नेहटून ध्येय रूप होवावे. पूर्ण सोहम भावनेनी हे श्वास घ्यायचे. मी अक्षर अव्यय सच्चिदानंद परमात्माच आहे. सोहम हंसहा या भावाने श्वास रोधू तेव्हा परमात्मा वस्तूशी एक रूपता झाली आहे अशा भावनेने थांबून राहायचं. हम असं म्हणत श्वास सोडायचा. साधारण 7 ते 8 श्वास असे घ्यायचे आहेत. पूर्ण नादाकडे लक्ष. सात आठ श्वास घेऊन झाल्यानंतर आपली सगळी जाणीव चिदाकाशामध्ये थांबून राहिलेली आहे अशी भावना करायची. श्वास नैसर्गिक लयीने चालू देत त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायचं. चैतन्य रूपानी जाणीव रूपानी आता आपण चित गगनामध्ये आहोत. मस्तकाच्या प्रदेशात आहोत. आपलं सगळं चैतन्य एकवटल्यामुळं बाकीचं शरीर जणू निष्प्राण झालेलं आहे इतकं दुर्लक्ष करा. सगळी जाणीव चिदाकाशात. सच्चिदानंद भावनेनी ब्रह्म भावनेनी थांबून राहायचं आहे. श्वास चालू. श्वास रोधून धरायचा नाहीये. प्रदीर्घ काळाचे क्षणाक्षणामध्ये काल्पनिक विभाग करा आणि प्रत्येक क्षणामध्ये चिदाकाशात थांबून राहा. सच्चिदानंद भावानी सोहम भावानी निर्विचार शब्द उठू देऊ नका. केवळ भावना असू देत. हा क्षण संपला, पुढच्या क्षणात परत सोहम भावनेने चिदाकाशात तुमची जाणीव आहे. सगळं लक्ष चिदाकाशात, सगळी जाणीव चिदाकाशात, परमात्म्याशी एक रूपता. चिदाकाशात जाणीव एकवटलेली आहे सोहम भावनेने, निर्विचार. हा क्षण संपला की पुढच्या क्षणात तशाच प्रकारे जे अशा प्रकारे एक रूपता साधून थांबले आणि शब्दच उठत नाही, विचारच उठत नाही, पूर्ण जाणीव सोहम भावनेनी परिपूर्ण झाली आहे, त्यांचा प्रश्न मिटला ही उन्मनीच समजावी, तसंच थांबून राहावं. कोणाकोणाला हे कदाचित जमणार नाही. एखादा एखादा विचार उठायला सुरुवात होईल. अशा वेळेला विचारापासून आपण वेगळे, विचाराचा द्रष्टा, साक्षी, विचाराशी संबंध नसलेले या भावनेने आज्ञाचक्रापाशी उठलेला विचार आतून मस्तकाच्या प्रांतात तुम्ही आहात, त्याचा त्याग करायचा. हा एक सुंदर खेळच समजा. विचार उठला, विचाराच्या माग न जाण्यात मर्दुमकी आहे. विचाराचा त्याग करू शकला तुम्ही जिंकलात. पुढचा एखादा विचार उठेल तरी देखील विचाराकडे साक्षीत्वानीच पाहिजे. जर विचार उठला नाही विचाराचा त्याग झाल्यानंतर तर निर्विचारतेकडे वेगळेपणाने पाहायचं. तुमच्या लक्षात येईल की हळूहळू विचाराचा वेग कमी होतो. निर्विचार शून्यता वाढते. निर्विचार शून्यतेचा कालखंड वाढतो. प्रामाणिक प्रयत्न करा. जे परमात्मा सत्तेशी एकरूपता होऊन थांबू शकले त्यांनी तसंच थांबून राहायचं आहे. क्षणामागून क्षण देहाला विसरायचं. सोहम भावामध्ये विचाररहित परमात्म्याशी एक रूपता. ज्यांच्या बाबत विचार उठत आहेत विचाराला आतून सोडून द्यायचं. विचाराचा त्याग करायचा. वृत्ती त्यागानंतर निर्वृत्तिक अवस्था निर्माण होईल तीही वेगळेपणाने पाहिजे. तिचाही साक्षी व्हायचं. निर्वृत्तिक अवस्थेचा कालखंड वाढत जाईल. मुद्दामहून काहीच करू नका. प्रयत्नपूर्वक फक्त साक्षी रहा आणि विचाराचा त्याग करा. पुढचं आपोआप घडेल. एक वृत्ती संपली. तुम्ही साक्षीत्वाने पाहत आहात आणि वृत्ती शून्यतेचा काळ चाललेला आहे. तुम्ही साक्षीत्वाने पाहत आहात. वृत्ती शून्यतेचा काळ चाललेलाच आहे. वृत्ती उठतच नाहीये. तुम्ही साक्षीत्वाने पाहत आहात. व वृत्ती शून्यतेचा काळ चाललेलाच आहे, तुम्ही साक्षीत्वाने पाहताच आहात. वृत्ती शून्यता म्हणजे समोर काही नाही, तुम्ही पाहताच आहात. जे काही नाहीच आहे त्याला तुम्ही पाहत आहात. त्यामुळे समोरचं दृश्य मावळलं फक्त पाहणाऱ्याला, द्रष्ट्याला स्वतःच भान निर्माण होत, स्वरूप भान निर्माण होत. आता इथं फक्त द्रष्टाच आहे, बाकी कोणीच नाही. विचार शून्यता म्हणजे काही नाही. शून्यतेचा द्रष्टा, काही नाही त्याचा द्रष्टा फार काळ द्रष्टा राहू शकत नाही. म्हणून द्रष्ट्याला स्वरूपाचा बोध होतो, आपण सच्चिदानंद असा बोध होतो. तशा बोधात तुम्ही आहात. अविनाशी अधिष्ठान भूत जाणीव रूप चैतन्य रूप आनंद रूप शांत स्वरूप. वृत्ती शून्यते उपरी ओलांडोनी महाद्वारी सच्चिदानंद श्रीहरी भेटतो सुखे. हे सच्चिदानंद श्रीहरी दर्शन, स्वरूप दर्शन. तसेच थांबून राहा, क्षणामागून क्षण. श्री हरी रूपाशी तन्मय होऊन गेलेले आहात. देहाची आठवण निमालेली आहे. जगतभान निमालेलं आहे आणि केवळ परमात्मता शिल्लक राहिलेली आहे. हरिरूपी तन्मयता होता पावे निसंगता जगताकार तत्वता हरि दिसे। आता जगदाकार नाही केवळ हरि भावना, देह भावना नाही केवळ हरि भावना। या परमात्मा स्थितीतून हरी भावनेतून आपण खाली आता यायचं आहे। खाली येताना परत सद्गुरूंची चिन्मय पावलं आपण पाहू, सद्गुरूंना पाहू ज्यांच्या कृपेनी आपण या स्थितीपर्यंत गेलो। मोठ्या आदरपूर्वक परत एकदा त्यांच्या चरणांवर आपण मनोमन मस्तक ठेवतो आहोत। ते आपल्याला आशीर्वाद देत आहेत। आपल्या दोन्ही हाताचे तळवे तळहात आपण एकमेकांवर किंचित घासून आपल्या गालाला डोळ्याला त्याचा स्पर्श करून हळूहळू डोळे उघडत आपण भानावर यायला हरकत नाही। देह प्रारब्धानुसार वर्ततो निरंतर, सायुज्य मुक्ती साचार पदवी लाभे। याला हा बोध, ध्यानातला बोध कायम ठेवून तो बोध बिघडू न देता जगतामध्ये व्यवहार करणं याला सायुज्य मुक्ती असं म्हणतात। आपण ज्या काव्याच्या आधाराने ही साधना केली ते काव्य मी परत एकदा वाचतो। अखंडित समाधान साधा वयासी साधन, आता मी हे चिंतन प्रत्येही राखावे। सुखासन जमवोन गुरुचरण वंदून, गुरुवाक्याचे स्मरण अत्यादरे करावे। सच्चिदानंद घन परमात्मा आणि जीव हे एक तत्वता, देह मन बुद्धीचा अधिष्ठाता अक्षर अव्यय ब्रह्म तू। देह भावाते सारोन निजध्यासे परिपूर्ण, सोहम भजनी रंगोन स्वरूपी रहावे। मन पवन एकवटोन सोहम नादानुसंधान, चिदाकाशी नेहटून ध्येय रूप होवावे। क्षणैक एक रूपता पाठी पुन्हा विघडता, विचारेसी अलिप्तता राखोनी असावे। वृत्ती शून्यते उपरी ओलांडोनी महाद्वारी, सच्चिदानंद श्रीहरी भेटतो सुखे। हरि रूपी तन्मयता होता पावे निसंगता, जगदाकार तत्वता हरि दिसे। देह प्रारब्धानुसार वर्ततो निरंतर, सायुज्य मुक्ती साचार पदवी पावे। श्री गुरु कृपामृत सेविता मकरंद नाथ, देवोनी आशीर्वाद क्षेम कल्याण चिंतित असे। हरि हरि स्वामीजी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। हरि।